सुपर हिट 93.5 रेड एफएम पर वही आवाज वही अंदाज यानी कि लाइट्स कैमरा एक्शन शुक्ति के साथ लाइट्स कैमरा एक्शन। गुड मॉर्निंग पुणे, मी कलाकार श्रुती तुमच्या सोबत आणि आज आहे फ्रायडे और लाईफ में ना फिल्मी होना यार बहुत जरूरी होता है। म्हणजे यु नो जर का हॉस्पिटलमध्ये एखादा फ्रेंड आपला ॲडमिट असेल तर मूड थोडंसं लाईट करण्यासाठी का ना असो, पण डॉक्टर ये ठीक तो हो जाएगा ना किंवा मैं कहां हूं कौन हूँ हा वाला डायलॉग तुम्ही कधी ना कधी मारला नक्कीच असेल। किंवा यु नो अगदी मला आठवतं की 11वीत मी जेव्हा गेले होते ना तेव्हा कौन है जिसने दोबारा मुड़कर मुझे नहीं देखा हा आमच्या मुलींचा कॉमन डायलॉग होता। आणि ना तसं ऑफिसमध्ये काही झोल वगैरे झाला की बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सॅनरिटा असा पाचकळ विनोदही कोणी मारला असेल बरं। इतकंच काय अहो फ्रेंडच्या लग्नात संगीतला म्हणजे संगीत सुरू आहे आणि त्यावेळेस बसंती इन कुत्तों के सामने मत नाच असं म्हणाला, पण माझ्या एका फ्रेंडने कमी केलं नव्हतं आणि त्यावेळेस खूप फटके खाल्ले नंतर त्याने। पण मला असं म्हणायचं आहे की यार हे बघा आपल्या आयुष्यातनं आपण हे फिल्मी डायलॉग्स कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या सिच्युएशनला वापरतोच वापरतो। आणि ये फिल्म का जो बुखार है ना बाबूजी ये जवानी में आता है और बुढ़ापे तक रहता है। सो आज फिल्मी फ्रायडेला तुम्हाला कलाकार आणि कलाकारांच्या आयुष्यातल्या काही फिल्मी सिच्युएशन्स मी सांगणार आहे। म्हणजे काय होती रिॲक्शन उषा नाडकर्णी यांची जेव्हा त्या पहिल्यांदा भेटल्या होत्या अमिताभ बच्चन यांना।
मला अमिताभना प्रत्यक्षात भेटायची खूप इच्छा होती। ज्या वेळेला मला भूतनाथ रिटर्न मला बोलवलं अमिताभ आहे म्हटल्यावर मी पळालेच आणि माझा पहिला शॉट होता कॅमेरा तिथून लागला होता, माझी एंट्री इथून आली म्हणजे आमचा शॉट होता आणि संजय मिश्रांनी मला बघितलं त्याचं तोंड जरा असं आहे ना असं केलं लगेच अमिताभजी तीन खुर्च्यांवर बसलेले
पूर्ण मान वळली
मी तिथे नाचते उठल्या बरोबर उठले आणि मला असा हातात हात दिला असा
फायनली हात मुझे दे दो
इतकी खुश झाले मी इतकी खुश कारण ती पण एक इच्छा होती माझी की अमिताभ बरोबर काम करायचं।
कविता लाड जिचे आपण पण खूप मोठे फॅन आहोत तिचं कोणावर इतकं प्रेम होतं की जिला ती लहानपणापासून पत्र लिहायची पण जेव्हा ती व्यक्ती समोर आली तेव्हा उसकी बोलतीच बंद हो गई।
शाळेत असल्यापासून मी अनिल कपूरची सॉलिड फॅन होती। सॉलिड म्हणजे आता मला सांगायला पण लाज वाटते मी पत्र बित्र पण लिहिलेत अनिल कपूरला आणि जवळजवळ मी एक 10-12 पत्र पाठवल्यानंतर त्यांनी मला एक फोटो पाठवला आणि तो अजूनही माझ्याकडे जपून ठेवलेला आहे। इनफॅक्ट माझ्या पहिल्या सिनेमाच्या मुहूर्तासाठी अनिल कपूर आलं होतं कारण एन चंद्रांची फिल्म होती तर तेव्हा साधारण म्हणजे मला काही कळेल मी बोलूच शकले नाही।
बट यू नेव्हर टोल्ड हिम की मी तुम्हाला पत्र लिहिली होती?
नाही सांगितलं नाही काहीच बोललेच नाही।
आणि यु नो माझी देखील अशीच रिॲक्शन होती जेव्हा मी अशोक सराफ यांना पहिल्यांदा भेटले होते पण कोणाचे कॉम्प्लिमेंट्स ऐकल्यानंतर स्वतः अशोक सराफजी स्पीचलेस झाले होते।
अरे कॉम्प्लिमेंट्स तर काय सॉलिड कॉम्प्लिमेंट्स मला अशा अशा लोकांकडून कॉम्प्लिमेंट्स मिळालेले आहेत ना की काय म्हणजे मी बिलीव्हच करू शकत नाही अशा कॉम्प्लिमेंट्स। म्हणजे अशोक कुमार सारखा माणूस मला म्हणतो की मी तुमचा फॅन आहे एक डाव भूताच्या असं त्याने नाव घेतलं एक डाव भूताच्या हे पिक्चर मी त्याने इतक्या वेळेला पाहिलं मला काय त्याच्यावर काय रिॲक्ट व्हावं तेच मला कळेना की एवढा मोठा मोठा की ज्यांच्याकडे आम्ही असे बघत आलो ते म्हणतात की मी तुझा फॅन आहे। राजा परांजपे माझे फॅन होते, ओमप्रकाशजी माझे फॅन होते, संजीव कुमार माझे फॅन होते, हे नंतर जेव्हा मला कळले की हे लोक माझे फॅन आहेत हे फार कमी नशीब लोकांच्या नशिबी येतं आणि हे लोक फॅन ह्यांचा मी माझ्याबद्दलचं प्रेम मी कायम टिकू शकलो हे मला फार अभिमानाचं वाटतं।
सो दॅट वॉज अशोक सराफजी। पण तुमच्या पण काही फॅनस्ट्रक मोमेंट्स असतील तर माझ्यासोबत नक्की शेअर करा ऑन माय फेसबुक पेज आरजे श्रुती रेड एफ एम आरजे SHRUTII RED FM ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे तिथे आजकाल मी भरपूर गप्पा मारते। इनफॅक्ट इंस्टाग्रामवर तुम्ही मला फॉलो करू शकता विथ दी हँडल RJ Shruti RJ SHRUTII ह्या नावाने। तोपर्यंत 93.5 रेड एफ एम बजाते रहो।